93.5 वर रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्याचा आपला संपूर्ण शो आपण समर्पित केला आहे एका महान माणसाला श्री आर डी बर्मन साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके पंचमदा. आर डी बर्मन साहेबांनी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं गाणं हे वयाच्या 9व्या वर्षी कंपोज केलं होतं. फंटुश नाव होतं सिनेमाचं आणि 1956 मध्ये फिल्म रिलीज झाली होती. क्या बात आहे 9व्या वर्षी कंपोज करणं म्हणजे परमेश्वरानं काही लोकांना स्पेशली त्या कामांसाठी पाठवतो, ह्या स्पेसिफिक कामांसाठी. आणि बर्मन साहेब हे फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या आयुष्यात संगीत भरण्यासाठी आले होते. नाशिक रिसेंटली एक किस्सा झाला, एक 2-2.5 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. हिमेश रेशमियाचं स्टेटमेंट आणि त्यानंतर उभा राहिलेला वाद त्याबद्दल जरा बोलूयात. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर तुमच्या काही मेमरीज तुम्हाला शेअर करायच्या असतील 6601935 नंबर आहे. कुछ तो है फ्रॉम दो लफ्जों की कहानी. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर बजाते रहो.